सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. वेळ झाली आहे जाणून घेण्याची आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं. आज 29 मार्च 2016 आजची तारीख, वार आजचा मंगळवार, आणि आजच्याच दिवशी 1929 साली आपल्या सगळ्यांना सर्व श्रोता असणारे अप्रतिम अभिनेते उत्पल दत्त साहेब यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी एक पोएट आहे तर रणजीत ज्यांचं नाव आहे त्यांचा जन्म झाला होता 1969 साली. खऱ्या अर्थानं त्यांच्या कविता अत्यंत अप्रतिम असायच्या. या सर्व कवितांना सलाम करत मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. बजाते राहो.